सुसाइकल दोंपार आइकोपियांग मोजो माय मोगाचो योकार फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सोन तुमका यो गोंयचो खबरो कोंकणींतल्यान पावयता. आज जुलयाची 26 तारीख सुरवाते खबर. गेल्ल्या सोमारांत गोंयांत 15 दिसांचे गोंय विधानसभेचे मनसून सेशन चालू जाले. विरोधी पक्षाचे आमदार हाणें गोंयच्या बीजेपी सरकारा लागीं वेगवेगळे विशया वयर भरपूर टिका केली. जावं ते मुरमुगा हार्बर हांगा येता तो कोळसो वो रेंट कार आनी दाबलीम अंतराक्षर एअरपोर्ट हाचे बाबतीन. पूण भोव म्हत्वाचो विशय म्हणल्यार मदे न्हंयच्या उदका बाबतीन. गोवा फौडाचो मुखेली विजय सरदेसाय हाणें कळून दिलें की कर्नाटक सरकार मदय न्हंयचें उदक आपल्या वाठारांत व्हरपाक काम चालू केल्लें आसा. विजय सरदेसाय हाणें गोंयच्या सरकाराचे बेपरवाये खातीर भरपूर टिका केली.
मंडोरा म्हणटा पळय इज द मेन सोर्स ऑफ वॉटर. फक्त पावसान येता ती खंयसान भंडोरान गिमांत तुजो उदक आसता. सो तें उदक जर तांणी डायवर्ट केलें जाल्यार आमी उदक गेले. मागीर मुखेलमंत्री ते कसले कितें हाडले ते हाडले कितें हाडले पळय. वी आर इन अ व्हेरी सिरियस पोझिशन. अवर हाऊस कमिटी हॅज आय थिंक इट इज बेटर वी डिझॉल्व द हाऊस कमिटी बिकॉज लास्ट टाइम वी हॅव मेट इन जानेवारी. टुडे वी आर इन जुलय. स्पीकर सर हे आतां फकाणां जाल्ल्यां. हांव जाल्यार पर्सनली आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दीस हाऊस कमिटी. आय वील रिझाईन नाऊ हियर.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारा लागी मागणी केल्या की दोर सातोळ्यात मदय न्हंयचे बाबतीन गोंयकारांक अपडेट दिवचे म्हण. माणकुले आणि शांतीकायेचे गोंयांत एंटी कन्वर्जन बील हाडपाची गरज आसा अशें गोंयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें विधानसभेत सांगले आणि मागले की विरोधी तशेंच काँग्रेस पक्षान ह्या एंटी कन्वर्जन बील हाका तेको दिवचो चड गरज म्हण. गेल्ल्या सोमारांत उत्तर प्रदेश हांगाच्या पुलीस हाणें गोंयांत येवन एकल्याक अटक केलो. यूपी पुलीस हाणें आरोप केला की अटक केल्लो गुन्यांवकारी इल्लिगल कन्वर्जन रॅकेट हातून गुंतलेलो आसा आनी ह्यातून भायल्या देशांतले लोक बी गुंतलेले आसात म्हण.
यूपी इट इज अ फोर्सफुली एंटी कन्वर्जन लॉ. फोर्सफुली कन्वर्जन करपाक मेळना बऱ्याचशा स्टेटींनी पास केला. म्हाका दिसता आता आमी बी फोर्सफुली एंटी कन्वर्जन करपाक मेळना असो कायदो हाडपाची गरज आसा. कारण ताका तुम्ही म्हाका दिसता काँग्रेस फुडें सपोर्ट करपाक जाय.
कुर्तोरेचो आमदार रेजिनाल लॉरेन्सो हाणें मुखेलमंत्री हाचे लागी क्रिस्तांवाचो कितें रोल आसा काय म्हणून विचारले.
वॉट इज आवर रोल ऑल्सो इफ कॅथलिक्स आर इन्वॉल्व्ह यू वूड लाईक टू नो बिकॉज गुलाब जियाद म्हणले इज कमिंग टू नॉट कमिंग टू अस. मायनॉरिटीज म्हणले काय ना आणि कन्वर्शन बील म्हणले काय ना ऑल दोज थिंग्स कम इन टू द पिक्चर. सो सीएम आय थिंक यू शूड बी क्लियर दॅट आमगे वर्धन फ्रॉम द कॅथलिक साईड वी आर हॅव्हिंग नो कन्वर्शन एट ऑल बीन डन.
स्पीकर सर गोयातली हार्मोनी केन्ना डिस्टर्ब जाऊंक ना. ओके आणि ती जावची नी काही लोक जे डिस्टर्ब.
आय एग्री चीफ मिनिस्टर इट शुड नॉट बी.
शुड नॉट बी
मिक्स जावपाक जायना.
म्हणून हांवें क्लियर कट ताका सांगला म्हणजे फोर्सफुली कन्वर्जन करपा खातीर जे कोण प्रयत्न करता ते फोर्सफुली कन्वर्जन जावपाक जायना.
2023 वर्साक सप्टेंबराच्या म्हयन्यांत गोंयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें ओल्ड गोवा वर्ल्ड हेरिटेज जाग्यार नवे पुलीस स्टेशन बांदून हाडपाक फाउंडेशन स्टोन घातलेलो. हाचे बाबतीन एक वाद विवाद सुरू जाल्ला.
पुलीस स्टेशनचो फाउंडेशन स्टोन लायता. ह्या फाउंडेशन म्हाका दिसता ओल्ड गोवा हांगा पुलीस स्टेशन बिल्डींग ही खूप पहिली पासून डिमांड आशिल्लो. बट राजेश फळदेसाय आमदार हांणी कंटिन्युअसली आपल्या वर्सभराच्या कार्यकाळात फॉलोअप केली आणि तो बिल्डींग प्रोजेक्ट अस्तित्वात येऊपा खातीर आणि आयचो फाउंडेशन स्टोन आम्ही लायला. फुडल्या वर्सभराच्या भितर हो प्रोजेक्ट कंप्लीट करपा खातीर प्रशस्त अशी बरी इन्फ्रास्ट्रक्चर सातत्यात आम्ही आमच्या होम डिपार्टमेंटात सगळीकडे दिता.
सध्या आम्ही असत जुलयच्या 2025 वर्षात आणि आता कळून आयला की सी ओल्ड गोवा पंचायत हाणें हे पुलीस स्टेशन हाका बांधून हाडपाक आज पर्यंत कांयच परमिशन दिले ना. सेव ओल्ड गोवा एक्शन कमिटी हाचे कॅट्रिना प्रियस सांगता.
आज देड वर्स जावन जाले आमच्या एमएलएन आणि आमच्या सीएमान येऊन फाउंडेशन स्टोन घातलेलो पुलीस स्टेशन बांधू म्हणून. पण हे पुलीस स्टेशन बांधून फाउंडेशन घातलेले आज पासून थिंगा एक बोर्ड ना म्हणून हे पळय पंचायतीन आमी परमिशन ना. पंचायतीन सगळे आमी आरटीआय करून हाडल्या पण काय परमिशन ना. पण आमचो बाबडो आमचो मालगोडो एमएलए म्हणटा आमी पंचायत हे पुलीस स्टेशन करू रेडी हा. पण तांकां कांयच फॉर्मेलिटी ना पण तो रेडी हा. पुलीस स्टेशनाचे ते करू रेडी फुडें आसलो पण तांकां एकूय डॉक्युमेंट ना म्हणून पंचायतीन कांयच ना तेंच्याशी पूण हांव नकोया तें कशें तें फकत तें आमचे विनाश कळसाचो टॅग काडूं तें सोदता आनी सगळे ऑल गोड डिस्ट्रॉय करूं चलता.
तर ह्यो जावन आसले आमच्या सुसेगाद दनपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन मेळया दुसऱ्या सोमारात ते मेरेन मोग आसून दी.
सोदाचो मेवता गुड मॉर्निंग म्हणून विश करिता मुरक्याचो आसता म्हज्या विचाराचा बाबतीव तूं कित्याक लजता ते काळी चिरून पयत फकत तुकाच रावता. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. रावता सांग मोगा कितें करूं काळीश डॉक्टर जाता सांग कोणाक उलो मारूं. हांव दर्या चडूंक सोदता म्हजे मोगाचें तारूं आतां सपनां दिसता तूं सांग हांव कोणाक वेगेन धरूं. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया तुजें म्हाका दी मजे काळीश तुका वर. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया तुजें म्हाका दी मजे काळीश तुका वर. ते फावटी मुंडात म्हण फुल्ल्यो कित्याक एकमेकाच्या दोंग्यान करून ते वयसल्ल्यो. काजारी दादल्या फाटल्यान बोंदात आंकवार चोल्ल्यो आनी म्हजे फाटीक लागल्यात बाये काजारी बायलो. देखून मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. ओ मारिया हे मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. गोरच्यांनी आटपडल्या पासून हांव झुजतलो पोंदान मोगा तुका मोजे हांव कोत्तलो. तुवें जिवती म्हटल्या तुजे पासत जीव हांव दितलो. तुज्या मोगा पासत घर पासून हांव सोडून येतलो. ओ मारिया हे मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. ओ मारिया हे मारिया बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. तुजे म्हाका दी मजे काळीच तुका वर. हे मारिया
फुलाबाय कितें तुजी सोबाय मोगार पुणी पडशी जाल्यार जाता तुजो राय.
सर्वे तू सर हांगा तो सर्तीक सर्वे लाय गरज तुका पळयताना पेंटा ते दावाय.
यो फुला पाई कित तुझे सो पाई बोगार कुणी पोड़शी जालार जाता तो जोहरा
सरे तो सलहंग तो सर्दिक सर पिलाई करस तुका बोले तारा बेंटा दे दावाई
चंद मुझे दौड़े सतत मंद मंडो असा तरी पूर्ण भाग झाला मेंद ongar puni porshi zalar zata tu zora
sarre to salhanga to sardik sar bilai karas tu ka bole tara benta de davai
लावन तका बजस माओ करता अरे ये फुला पाय कित तुझी सो पाय मोगार पुणी पोडशी जालार जाता तो जोरा
सरे तो सलहंग तो सर्दिक सर बिलाई करस तुका बोले तारा बेंटा दे दावाय
once more mujha jeeva ke tafug hai sadku tu zorag ali kar go muzmog kela muzmog bae kare tujhe bhag
अरे जाऊया का सर
चानो शिपेंटली मोतिया आयकूंक तुमका स्वागत जॉर्ज वॉशिंग्टन आनी पीटर मिलर ये दोगूय अमेरिकेन एकेच शाळेंत शिकले आतां एकेच शाळेंत आनी एकेच क्लासींत ते शिकले म्हणटत ते दोगूय इश्ट आसले फुडें जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचो अध्यक्ष जालो आनी पीटर मिलर एके प्रोटेस्टंट इगर्जेचो पास्टर जालो पीटर मिलराचे फिरगजेन मायकल विटमन म्हणलो एक दुश्ट मनीस आसलो आनी ताणें पीटर मिलराक खूब खूब त्रास दिले पीटर मिलरान ते त्रास सगळे सोसले शेवटी मायकल विटमनांक ताच्या दुसऱ्या गुन्यांवांक लागून ताका मरणाची शिक्षा फावो जाली आणि ही खबर दिसाळ्याचेर पीटर मिलरान वाचली त्यांना तो जॉर्ज वॉशिंग्टन आपल्या इष्टाक मिळवूक वेता खूप ताका लांब प्रवास करचो पडता आणि वचून जॉर्ज वॉशिंग्टनाक सांगता मायकल विटमनाक मरणाची ख्यास्त जाला तांतल्यान तू ताका मुक्त कर. जॉर्ज वॉशिंग्टन पीटरचे सगळे ऐकून घेता आणि मागीर म्हणता पीटर तुझे खातीर हांव कितेंय करूंक तयार आसा पूण हो तुजो इश्ट आसाना मायकल ताका मरणाचे ख्यास्तींतल्या भायर काडूंक म्हज्यान जावचे ना. तेन्ना पीटर म्हणटा मायकल विटमन म्हजो इश्ट न्हय तो म्हजो व्हडल्यांतलो व्हडलो दुस्मान. आनी मायकल विटमनान कितें कितें केले हे सगळे पीटर ताका सांगता. ते आयकतच जॉर्ज म्हणटा पीटर बरें तुज्या इश्टा खातीर हांव कितें करूंक पावलो ना पूण तुज्या दुस्माना खातीर हांव जरूर करतलो. आनी ज्या दिसा मायकल विटमन बंदखणींतलो भायर आयलो ताका स्वागत दिवंक पीटर मिलर थंय आसलो आनी दोगूय जण हातांत हात घालून बंदखणींच्या दारवट्या कडल्यान मागीर पाटी गांवांत आयले. आनी मायकल विटमनाक सगळी खबर मेळ्ळी आपणाची सुटका मेळूंक पीटर मिलरान कितले त्रास घेतले ते हे सगळे चिंतून मायकल विटमन बदललो ताचे जिवीत बदलले आणि ताणे पीटर मिलरचे इगर्जेंत आपली सेवा देऊक सुरुवात केली. बक्षाण्यांतलो बऱ्यांतलो बरो हो एक नमुनो. मायकल विटमन पीटर मिलरचो व्हडल्यांतलो व्हडलो दुस्मान इतले आसून पीटर मिलर आपल्या दुस्मानाक मरणाचे ख्यास्तींतले निवारूंक आपल्या इश्टा जॉर्ज वॉशिंग्टन कडे वेता आनी उपकार मागता. जेजू म्हणटा एका मनशान आपल्या इश्टा खातीर जीव दिवचो हाचे परस वर्ती करणी दुसरी ना. पूण पीटर मिलरान आपल्या इश्टा खातीर न्हय आपल्या दुस्माना खातीर कितले केले केदी व्हडली करणी पीटर मिलरान केली. बक्षाणे जिवितांत बदल घडून हाडता. पीटर मिलरान म्हणूंक जाय आसले बरें जाले म्हाका त्रास दिल्लो धळदिरो मायकल आता मरणाची ख्यास्त भोगू मोरू अशें म्हणू येता आसले पूण ना ताणे आपल्या दुस्माना खातीर काम केले आनी दुस्मानाची सुटका केली. आमच्या जिवितांत जेन्ना आमी दुस्मानाक बक्षिता तेन्ना जैत कोणाचें जाता जैत आमचें जाता. दुस्मान घडये बदलत ना बदलत चडशे ते बदलतात. जेन्ना आमी भक्षणे दिता ताचो प्रभाव तांचेर पडटा अशें कितलेश्यो देखी म्हजे कडेन आसात. तर आमी भक्षणाची मनशां जावया दुसऱ्यांक भक्षणे दिवन जर आमकां सूट घेवपाची जर जाले तर भक्षणे दिवच्यो सूट आसा न्ही हो सगळ्यांतलो बरो सूड. रागाचो सूड कोणी घेऊ शकता पण बक्षणेचो सूड रिवेंज ही एक बरी करणी. तर आम्ही सगळी हेरांक बक्षूया आमचे जिवीत अर्थाभरीत करूया आणि हेरांचे जिवीत आम्ही सुखाभरीत करूया. देव बरें करू आणि मोग असू.
सामकार ते बुसतूच काळीज दुडूडूंक लागले. कॉफी पिये तालो ते कॉफ मजा दादले सुटले. मेजायल्यान दावन वचोन विस्तिदाचेर पडले. विस्तीद भिजला ते पडून सेलीन रागा दुटले. सेलीना हांवें म्हटले सॉरी. मेजार आसली ताणें काळली सुरी. मार मुडले बरोन तयार आसा दोरी. पूण काळजान भितर पळे माथुरी. सगळे जाले तोंडगा म्हज्या दोळ्यान पयतुकूच शेळो गाम सुटलो आंगार करून ताका बारळे मार्गार. तेंच करून आसले हांव वयर पावलो सोरगार. सेलीना तुका जाशे तालो. सेलीना मोगान दुसको तालो. देव बरें करूं. थँक यू.
nesato isho bumari.
Makadis na tuji secretary.
Tu to pytaj suri.
Na tortu sodacki tam klepy tori.
Bore zalemu ci sekretari. Muron zanti matari.
mufle boscheri, o bair bizar la slan, tot mă port la rischeri, tu 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 dia te doșendo, oandra pașenu vacta, taca fata, taca fata, na cac mocha lacta, o patle si tir bosla, bosle mufle boscheri, o bair bizar la slan, tot mă port la rischeri, tu 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 dia te doșendo, oandra pașenu vacta, taca fata, taca fata, na cac mocha lacta, ago shendo, aga ho shendo ya kasule so kando
uire ho shendo muchas bater asa logo tu kapu slovando
aga ho shendo ya kasule so kando
uire ho shendo muchas bater asa logo tu kapu slovando mujhe shit te chindun kadla mujhe kaale se puto na radla fashion ani uklun maka arde vaater sodla arde te chintu na kadla mujhe kaale se puto na radla fashion ani uklun maka arde vaater sodla arde raga arde vaile burgya banan modla te kunu mater samsara che pura ile kon modla are ho shendo vaire ho shendo mujha lakshana sukundo
vaiga ho shendo aka chitur chitur veta akala sukando
are ho shendo vaire ho shendo mujha lakshana sukundo
vaiga ho shendo aka chitur chitur veta akala sukando ಇದು ದುಪಾವ್ ಸರ್ಲ ಹೋ ಕೆಳಗು ಕಸ್ಲ ಧರ್ಲ ಕೆಸ ಒಡೋರ್ ಮತ ಮೋಡನ್ ಸಾರೆ ಗೊಬ್ಬರ್ ಪುರ್ಲ ಯದಿ ಒಡ್ ಬಿದರ್ ಊರ್ಲ ಯ ಕಂಟ್ರಿ ಸೋರೋ ಭರ್ಲ ಯ ಪೈನೆ ಲಂಚ ಜಸು ಬರಿ ಸೋಸ ತೆಂಡ ಧರ್ಲ ಮುಜ ಮೋದಿ ದುಪಾವ್ ಸರ್ಲ ಹೋ ಕೆಳಗು ಕಸ್ಲ ಧರ್ಲ ಕೆಸ ಒಡೋರ್ ಮತ ಮೋಡನ್ ಸಾರೆ ಗೊಬ್ಬರ್ ಪುರ್ಲ ಯದಿ ಒಡ್ ಬಿದರ್ ಊರ್ಲ ಯ ಕಂಟ್ರಿ ಸೋರೋ ಭರ್ಲ ಯ ಪೈನೆ ಲಂಚ ಜಸು ಬರಿ ಸೋಸ ತೆಂಡ ಧರ್ಲ aga ho shendo matar pangur kesa mudo sadai kashi sosta
are ho shendo mujha matar asa logo dukha ki tak lasta
aga ho shendo matar pangur kesa mudo sadai kashi sosta
are ho shendo mujha matar asa
ಎತ್ತೆ ದೋಷೆಂಡ ಬಂದ್ರ ಪಶೆನು ಬಂದ ತಟ ಫಟ ತಟ ಫಟ
तो Se to tora lagi korun zainam te poi am ka korun da koi ta deu so dans more ponan chi vici e poi skorun tu so calza tu lo meu sai to lo kai ste vot mandina so smota devo sa mun che keu devan
Do it. છે गो तू चेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे जीवाचे हाल देखता नांग तुझी साल सातिया जीवाचे हाल रुख जातो लो हाँ जाग तू आल वाली बरी रुखा तुरे उड़ घाल रुख जातो लो हाँ जाग तू आल वाली बरी रुखा तुरे उड़ घाल आनी थांबई गो आनी थांबई गो आनी थांबई गो काळजांतले वादाळ तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे
माना कितना जालियारी वोना अमीर तू एक पाउटी एक माना
यूं चाकाय हरकत ना इरादी बोगारा उड़ मोजी मम्मी माँ का सोड़ी रहा
हो संगना का ये ताना पीका काय कड़ाना
Salyari
Borna